सुपरहिट गाण्यानंतर पुन्हा एकदा मी आकांक्षा हजर झाली आहे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम. कहते हैं ना, अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात हमें उनसे मिलाने की कोशिश में जुड़ जाती है. और फिलहाल हमारी जाह्नवी कपूर की भी एक चाहत है जिसको पाने की वो ज्यादा से ज्यादा कोशिशें कर रही है. म्हणजे युजुअली ऍक्टर्सचा क्रश सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान असं ऐकलं होतं आपण, पण आपली जाह्नवी कपूर जी आहे ती झाली आहे आता फॅन राजकुमार रावची. हो, म्हणजे रिसेंटली जेव्हा तिने त्याचा मूवी बरेली की बर्फी पाहिला तर ती खूप जास्त इम्प्रेस झाली. आणि सध्या राजकुमार रावला ती सगळीकडे सोशल मीडियावर फॉलो करते आहे की राजकुमार तिला एकदा तरी नोटिस करेल. होप सो अब इनकी ये ख्वाहिश जल्दी पूरी हो. और वैसे भी कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, ये हम सबको पता है. 93.5 रेड एफएम बजाते रहो.